रात्र घरासाठी आपल्या प्रेमळ आजोळ घरी गांधीवाड्यात राहून सकाळीच माऊलींचा पुढील प्रवास सुरू होतो. सज्जन हो, पूर्वी माऊलींच्या पादुका गळ्यात घालून पंढरपूरला नेत असत, परंतु या सोहळ्याला आजचं हे शिस्तबद्ध आणि वैभवशाली असं रूप दिलं ते वैराग्यमूर्ती श्री हैबती बाबा आरफळकर यांनी. इंद्रायणीच्या सिद्ध बेटात खडतर तप करून बाबांनी माऊलींची दिनरात सेवा केली. पंढरपूरला जसे नामदेव तसे आळंदीस श्री हैबती बाबा. बेळगाव जिल्ह्यातील अंकली गावचे सरदार शितोळे यांच्याकडून बाबांनी 2 आईडबाज घोडे, बैलगाड्या, तंबू नैवेद्यासाठी सेवेकरी असा लवाजमा मागवला आणि तो आज तागायत येणं चालूच आहे बर का. मध्यभागी चांदीच्या भक्कम रथात चांदीच्या पालखीत माऊलींच्या परम पवित्र पादुका आणि मागे पुढे संत महांतांच्या दिंड्या. सर्वात पुढे सरदार शितोळे यांचा जरी पटका घेतलेला घोडेस्वार तर दुसरा माऊलींच्या स्वारीचा घोडा. अशी दिमागधार पालखी सोहळ्याची रचना बाबांनी केली. विविध रंगी पानाफुलांनी आणि तोरणांनी सजवलेल्या नयनरम्य मनोहारी माऊलींच्या पालखीचं वर्णन ते काय करावं. रूपी गुंतले लोचन चरणी स्थिरावलय मन.
महातेजाची पालखी गुण सुमनानी सजविली।